सुंदर असं गीत आपल्या समोर ठेवणार आहे, लक्ष असावं सर्वांचं. कवल साहेब डार्लिंग जान जान तरी म्हणता येते का कसं म्हणणार तुम्ही? हॅलो कवल साहेब डार्लिंग जान जानच म्हणतो जान जान. हॅलो चष्मेवाले भाऊ दुकाला होते चष्म्याचं
लक्ष्मी
ऐका.
दुकानात बाई माझा कोरला
Yeah.
नाही बरेचसे पैसे. आदरणीय हंसप्रिया आलेपल्ली कौटाला काय पॉलिश काहीतरी लिहिलेलं आहे ठीक आहे, त्याच्याकडे बरेचसे पैसे आम्हाला आहेत. त्यांचे म्हणणं आहे का अचानक दारी आहे. हॅलो राजूजी कळत आहे की अचानक ये दर का माहौल कहा से आ गया. हॅलो की अचानक अचानक हॅलो अचानक रुद्रापूर पांडूजी झाडे यांच्याकडे 100 रुपये की अचानक हॅलो हॅलो अचानक अचानक विषय आपल्या समोर ठेवतो आहे लक्ष असावं सर्वांचं.
इंसान है तो प्यार में ढलना भी सीख ले और हालात कह रहे हैं बदलना भी सीख ले. अरे मंजिल की आरजू में कहा जा रहा है तू, मंजिल की आरजू में कहा जा रहा है तू, थोड़ा सा पहले गिर के संभलना भी सीख ले.
माझ्या मायमावल्या बसल्या आहेत, क्षमा मागतो, वाईट विचार करून घेऊ नका, शब्द शब्दाचा अर्थात अनर्थ करून घेऊ नका. ऐका की याचे केसर कोंबडीचा पिसारा दिसतो, याचे केस तर कोंबडीचा
पिसारा दिसतो,
पिसारा दिसतो, हा तरुण नव्हे तर हा म्हातारा दिसतो. हॅलो भैया कसा करू, बीस बीस में कम झाला की हो भाई, आपको क्या हो गया, कुछ प्रॉब्लम है क्या भाई, भाई कुछ प्रॉब्लम है क्या, सॉल्व कर दूंगा प्रॉब्लम क्या है. सवेरे देखेंगे, सवेरे सवेरे मला इकडे इकडे बघ म्हणणारा किती वेळा म्हटलं, बाई इकडे बघ, बाई इकडे बघ, बाई इकडे बघ, इकडे बघ, हे मेरी डार्लिंग, हे मेरी जान, हे मेरी जान, मला इकडे इकडे देख म्हणणारा बघ म्हणणारा देख 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 इकडे याचे केसर मला कोंबडीचा पिसारा दिसतो, हा तरुण नव्हे तर हा म्हातारा दिसतो, मला इकडे बघ असा म्हणणारा याची नजर तर मला कर्जत कसारा दिसतो. कारण दोन लाईन आहेत कर्जत कसारा. सुलट हो जाती है कि कलयुग के जमाने में बाहर लेके तो बाहर जाओ और प्रॉब्लम सॉल्व करो, कि कलयुग के जमाने में उलटवाज सुलट हो जाती है. भाई कैमरा चालू है क्या, कलयुग के जमाने में उलटवाज सुलट हो जाती है, जीती हुई बाजी ये पलट जाती है, खौप में करवट कलट जाती है, और ज्यादा हिलाने से प्रभाकर अच्छे अच्छे की बोतल उलट जाती,
अच्छे अच्छे की बोतल उलट जाती है.
सुंदर संगीत आपल्या समोर कसं असावं.
आय एम सॉरी मी बोलते गुरुबाय,
माईक बंद हो गया भाई, भाई माईक बंद हो गया,
तबले का,
अरे यार क्या कर दिया, माईक बंद हो गया भाई. पाहून यांच्याकडनं 100 रुपया भरले असं म्हणलं का?
आई एम सॉरी पीपल.
Hi. त्यांच्याकडनं 100 रुपये शिवपूर शिरपूर डिस्ट्रिक्ट काय असेल ते त्यांच्याकडनं 100 रुपये आभार आहे. त्यांचे म्हणणं आहे का अहो खाई खाई यांना लक्ष्मण आले ना टाळा बजा सर्वांनी एकदम सर्वांनी टाळा बजा जे आवडलं ना वा क्या बात है शेवट बघा गीताचा आदरणीय कवी एकनाथजी माने बघा काय लिहितात लई झाली कट कट दुःखानी अब नेमका